ఓం నమో భగవతే వాసుదేవాయ. ఓం నమో భగవతే వాసుదేవాయ. నారాయణం నమస్కృతం చైవ నరోత్తమం దేవీం సరస్వతీం వ్యాసం తతో జాయమధీరే నష్టప్రాయేషు భద్రేషు నిత్యం భాగవత సేవయా భగవతీరుత్తమా శ్లోకే భక్తిర్భవతి నైష్టికీ. కృష్ణాయ వాసుదేవాయ దేవకీ నందనాయ చ నందగోపకుమారాయ గోవిందాయ నమో నమః. హరే కృష్ణ. आज अपन श्रीमद भागवतम स्कंद तिसरा अध्याय क्रमांक एक अध्यायाचे शीर्षक आहे विदुरांचे प्रश्न. तर यातला 31वा श्लोक सगळा चर्चा करणार आहोत. श्लोक अशा प्रकारे क्षेमं स कश्चिन् युधानः आस्ते यः फाल्गुनात् लब्ध धनुरहस्यः लेभे अञ्जसा अधोक्षज सेवया एव गतिम् దురాపాం. శ్లోకం నేను ప్రయత్నం కదా. క్షేమం స కశ్చిద్యుధాన ఆస్తే క్షేమం స కశ్చిద్యుధాన ఆస్తే ఫాల్గుణా లబ్ధ ధనురహస్యః ఫాల్గుణా లబ్ధ ధనురహస్యః లేభే అంజసాధోక్షజ సేవయైవ గతిం తదీయాం యతిభిర్దురాపాం గతిం తదీయాం యతిభిర్దురాపాం క్షేమం స కశ్చిద్యుధాన ఆస్తే ఫాల్గుణా లబ్ధ ధనురహస్యః లేభేంద్రసాధోక్షజ సేవయైవ గతిం తదీయాం యతిభిర్దురాపాం.
మాతాజీ
शब्दार्थं क्षेमं कुशल सह तो कश्चिद् काय युधान सत्यकी आस्ते आहे यह जो फाल्गुनात अर्जुनाकडून लब्ध प्राप्त केले आहे. धनुरहस्य जो युद्धकला जाणतो लेभे सुद्धा मिळवले अंजसा सहजपणे अधोक्षज दिव्यत्वाचे सेवया सेवेने एव निश्चितपणे गतिम गती तदीयाम दिव्य यतिभिः वैराग्य संपन्न पुरुषांनी किंवा यतींनी दुरापाम प्राप्त होण्यास अत्यंत कठीण अप्राप्य. भाषांतर आणि तात्पर्य श्री प्रभुपादांच्या द्वारे. श्री प्रभुपाद की
राम हरे राम 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 हरे हरे
हरे. श्रीमद भागवतामध्ये तिसऱ्या स्कंदाचा पहिला अध्याय विदुरांचे प्रश्न, तर अतिशय सुंदर असा अध्याय ज्यामध्ये विदुरजी दोन प्रश्न विचारायला लागले होते वेगवेगळे. तर त्यातला आजच्या श्लोकामध्ये जो काही युधान किंवा सप्तकी याच्याबद्दल ते चर्चा करतात, परंतु याबद्दल आजच्या श्लोकावरती जास्त प्रकाश टाकण्याच्या ऐवजी मी एकूण जे काही विदुरांचे प्रश्न आहेत त्यांच्यातला जो भाव आहे तो माझ्या दृष्टिकोनातून समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्यापूर्वी त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर जरा जसा पण ठीक नाही आहे त्यामुळे जर त्यामध्ये व्यत्यय आला तर माफ करा. आणि सेवा माझ्यासाठी तरी बऱ्यापैकी अवघड आहे. श्रीमद भागवताचा बरं प्रवचन सांगणं ऐकण्यास थोडं अवघड असतं, त्यापेक्षा समजावून सांगणं जास्त अवघड. परंतु इथं बसण्याचा एकच अधिकार आहे, ते म्हणजे वरिष्ठ भक्तांनी जी काही आज्ञा दिली आहे त्यामुळे इथं बसून सेवा करण्याचा प्रयत्न करतो. तर याच्या आधीच्या श्लोकांमध्ये पण सांगण्यात आलंय, त्याचबरोबर श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये पण हे विदुजी आहेत ते तीर्थयात्रेला का बाहेर पडले त्याचं पण वर्णन येतं. कारण विदुर आहेत हे त्यांना कुरुक्षेत्रातल्या युद्धामध्ये सहभागी व्हायचं नव्हतं आणि जसं बलरामजी ज्यांना दोन्ही पण कौरव आणि पांडव यांच्या कुणाच्या पण पक्षामध्ये युद्ध करायचं नव्हतं, तर त्याचप्रमाणे विदुरजी पण होते. पांडवांचे इथे चिंतक होते आणि परंतु कौरवांचे ते मंत्री होते आणि त्यांचा नंतर अपमान पण झाला म्हणून त्यांनी सर्व काही कौरवांचं राज्य किंवा त्यांचं मंत्रीपद सोडून ते तीर्थयात्रेला भ्रमण करायला गेले. आणि विदुरजी आपल्या आदर्श उदाहरणावरून दाखवतात की जेव्हा आपण अशा दोन्ही पक्षांमधल्या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये असतो तर त्यावेळी कुठल्या पण एका पक्षाची बाजू घेण्याच्याऐवजी सरळ अपक्षपणे तीर्थयात्रा वगैरे भ्रमण करून आल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जो काही वाद विवाद तंटा झाला असतो त्यामधला पण त्याचा पण प्रभाव आपल्यावर होत नाही आणि त्याचबरोबर कुठल्या आपण पक्षाची बाजू घेतल्या तर काही दोष किंवा हे पण लागत नाही आणि आपण या सगळ्या चिंतेतून मुक्त होतो तीर्थयात्रेला गेल्यानंतर. हे आपल्यासाठी ते शिकवून देतात. परंतु विदुरजी एक महाजन आहेत, कारण ते साक्षात कोण आहे, युवराज आहेत आणि त्यामुळे ते जेव्हा तीर्थयात्रा करतात तर ते त्या तीर्थस्थानांना पण शुद्ध करतात आणि त्या त्यांचा उच्च स्तर आहे. तरी पण या तीर्थयात्रेमध्ये जेव्हा त्यांची भेट उद्धवांशी होते तर ते त्यांना माहिती आहे हे उद्धव आहेत हे पण भगवान त्यांचे नित्य सहचर आहेत. इथं या तात्पर्यात ज्याप्रमाणे सांगितलंय की दिव्य गती किंवा तर अशा दिव्यगती प्राप्त झालेल्या वेगवेगळे जे भगवंतांचे पार्षद आहेत त्यांच्याबद्दल ते अशा उद्धवांकडून पृच्छा करतात किंवा त्यांच्याकडून त्यांच्याकडे जाऊन ते जिज्ञासा करायला लागले. कारण त्यांना माहिती आहे की हे उद्धव आहेत हे काही साधारण नाही आहेत, भगवंतांचे नित्य पार्षद आहेत, भगवंतांना किती प्रिय आहेत हे त्यांना माहिती आहे. त्याचबरोबर हे जे काही वेगवेगळ्या व्यक्तींच्या विषयी विचारतात ते पण भगवंतांचे अंतरंग पार्षद आहेत. आणि जसं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये टेक्स वन टू नो वन, म्हणजे आपल्याला जर दुसऱ्याबद्दल जाणायचं असेल किंवा दुसऱ्याबद्दल काही माहिती सांगायची असेल तर त्याचे गुण जाणायचे असेल तर आपल्यामध्ये पण तेवढी किमान पात्रता पाहिजे. आणि उद्धव जे आहेत ते पण त्या पात्रतेचे आहेत, त्यामुळे त्यांना ह्या बाकीच्या महान भक्तांची भक्ती किंवा त्यांचे गुण माहिती आहेत. त्यामुळे विदुरजी तरी स्वतः एवढे महान महाभागवत असले तरी पण नम्रपणे यांच्याकडून उद्धवांकडून विचारायला लागले त्या सर्वांच्या क्षेम कुशल कसं काय चाललं. कारण ते अनेक महिने वर्ष अनेक महिने तरी सगळीकडे तीर्थयात्रेत भ्रमण करायला लागले. आणि खऱ्या अर्थानं हे विदुरजी आहेत ते या सर्व भक्तांचे पांडवांचे तसेच वेगवेगळे जे काही भगवंतांचे भक्त आहेत त्यांचे हितचिंतक आहेत. आणि त्यामुळं ते नेहमी केवळ भगवंताचं स्मरण करत नाही तर हे सगळे भगवंतांचे पार्षद आहेत त्यांचं पण स्मरण करतात नेहमी. आणि या भगवंतांचे भक्त कसे असतील ते त्यांना काही समस्या तर नाही ना, आणि त्यांची त्यांचं स्वास्थ्य कसं आहे, वेगळ्या प्रकारच्या जे काही त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न नेहमी असायचे. आणि इथं फार दिवसानंतर त्यांना उद्धव मिळाले भेटलेले त्यामुळे ते सगळं काही खुशाली विचारायला लागले. जसं आपण पण जेव्हा भरपूर दिवस बाहेर असतो त्यानंतर आल्यानंतर किंवा जेव्हा बाहेर असतो कुठं काहीतरी कामानिमित्त बाहेर जातो लगेच तिथून आपण घरातल्यांची चौकशी करतो सगळे काही ठीकठाक आहेत ना किंवा भक्तांची चौकशी करतो. परंतु त्या काळी काही वेगळी अशी साधनं उपलब्ध नव्हती त्यामुळे जेव्हा पण त्यांना संधी मिळाली तर त्यांनी अशी विचारपूस केली. आणि जेव्हा त्यांना आधी जे पांडवांच्या वगैरे संगतीमध्ये होते तर त्यांनी या पांडवांची वगैरे सेवा करण्याची एक पण संधी सोडली नव्हती. जरी त्यांच्यासाठी अतिशय अवघड होते पांडवांना मदत करणं किंवा पांडवांना सर्व समस्या आणि संकटातून वाचवणं, तरी पण त्यांनी आपल्या जीव धोक्यात घालूनही पांडवांना वाचवलेलं. त्यामुळं एवढं अगदी जीवापाड प्रेम आहे त्यांचं या पांडव किंवा या सर्व भगवंतांच्या भक्तांवर. आणि त्यामुळं ते यांच्याबद्दल चौकशी करायला लागले. आणि या ठिकाणी विदुरजींना पण वाटतं की खरं आपलं तीर्थयात्रेचं फळ किंवा तीर्थयात्रा झालेली आहे कारण उद्धव हे एवढे. आणि त्यामुळं जिथं भगवंत वास करतात ते तीर्थस्थान आहे. त्यामुळं या विदुरजींना पण माहिती आहे की नुसतं बाहेरून तीर्थयात्रेला भ्रमण केलं परंतु असे खरे जे काही पुण्यतीर्थ असे भक्त आहेत तर त्यांचा संग केला नाही तर ही तीर्थयात्रा अपूर्ण होणार. आणि त्यामुळं हे असे जे काही खरे भक्त आहेत त्यांच्याबद्दल जिज्ञासा करतात, त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करायला लागले त्या ठिकाणी. आणि इथं तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की भगवंतांचे असे पार्षद बनणं किंवा अशा पार्षदांच्या सान्निध्यात राहणं ही खरी दिव्य गती आहे आणि ही प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. जसं प्रल्हाद महाराज पण म्हणतात की नते विदु स्वार्थ गती म्हणजे विष्णू. खरी गती काय, स्वार्थ गती म्हणजे विष्णूंची भक्ती करणं आणि वैष्णवांच्या सान्निध्यामध्ये भक्ती करणं ही खरी स्वार्थ गती आहे. जर खरं दोन प्रकारे दोन शब्द वापरले जातात, एक तर असे जे भक्त त्यांना अंतर्मुख भक्त म्हटलं जातं म्हणजे पूर्णपणे भगवंतांची भक्ती करतात, परंतु ज्यांना ही खरी गती माहित नाही नते विदू ते बहिर्मुख भक्त असतात. ते इतर ठिकाणी त्यांना वाटतं की आपल्याला हा स्वार्थ आपला पूर्ण होईल आणि म्हणून हे जे काही भक्त आहेत भगवंतांचे ते खरे अंतर्मुख किंवा खरे स्वार्थी आहेत भक्त. कारण ते त्यांना माहिती आहे आपलं खरं कल्याण कशामध्ये, भगवंताची भक्ती करणं आणि वैष्णवांचं स्थान करणं, त्यांची सेवा करणं. आणि प्रभुपाद तात्पर्यात पण देतात की वेगवेगळे इतर जे योगी आहेत ते पण ही दिव्य गती ही स्वार्थ गती प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असतात. प्रभुपाद देतात की वेगवेगळे संन्यासी योगी वैरागी लोक सर्व काही या भौतिक आसक्ती सोडतात, पत्नी मुलं बाळ आणि सगळे काही धनसंपत्ती सर्व काही याचा त्याग करतात आणि काहीतरी ब्रह्मानंद प्राप्त करण्यासाठी दिव्य ज्ञान त्यानंतर हे ब्रह्मानंद वगैरे प्राप्त करण्यासाठी ते या प्रकारे धडपड करतात. परंतु जोपर्यंत एखादा व्यक्ती भगवंतांची सेवा किंवा भगवंतांच्या भक्तांच्या संगतीमध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थानं अंतर्मुख किंवा खऱ्या अर्थानं खऱ्या स्वार्थ गतीला किंवा दिव्य गतीला प्राप्त झाला असं म्हणता येत नाही. कारण ज्या बाकीच्या मार्गाने ज्या पण गती मिळतात मग ते ज्ञानयोग असू दे किंवा मग ध्यानयोग असं या ठिकाणी सांगितलं की जे ज्ञानी असतात ते भगवंताचं निराकार तेज ब्रह्म तेज किंवा कैवल्य त्याच्यामध्ये त्याचा आनंद प्राप्त करण्याची त्यांना इच्छा असते. परंतु हे हा पण आनंद परिपूर्ण नाहीये, कारण फक्त भगवंतांचं जे शाश्वतता आहे ती त्याच्यामध्ये त्यांना अनुभवायला मिळते. परत योगी परमात्म्याचा साक्षात्कार प्राप्त करतात. परंतु प्रभुपाद सांगतात की जोपर्यंत आपण भगवंतांची सेवा करून भगवंत जे पूर्ण सच्चिदानंदमय आहेत त्यांच्या सेवेमध्ये संलग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या पूर्ण आनंदाची अनुभूती करू शकत नाही. आणि म्हणून ब्रह्मानंद जरी आहे तो जरी या भौतिक जगाच्या पलीकडे आहे, आध्यात्मिकाची भगवंतांच्या व्यक्तित्वाची झलक आहे, तरी ती पण परिपूर्ण नाही असं इथं प्रभुपाद तात्पर्यात सांगतात. आणि प्रभुपाद अतिशय सुंदर शब्द या ठिकाणी वापरतात तो म्हणजे अधोक्षज आनंद. जसं अधोक्षज म्हणजे भगवंत जे आपल्या भौतिक इंद्रिय आणि मनाच्या द्वारे आपण ज्यांना जाणू शकत नाही त्यांना अधोक्षज म्हटलं जातं. आणि त्यांच्या सेवेमध्ये त्यांच्या सानिध्यात जो आनंद मिळतो त्याला अधोक्षज आनंद म्हणतात. आणि म्हणूनच या शब्दामध्ये पण कळतंय की नुसतं मानसिक तर्काद्वारे किंवा ज्ञान किंवा इंद्रियांना नियंत्रित करून जे काही ब्रह्मानंद आहे किंवा हा जो आनंद आहे त्याच्यापेक्षा हा आनंद श्रेष्ठ आहे. आणि याच्यामध्ये परिपूर्ण आनंदाची अनुभूती आपल्याला होऊ शकते असं या तात्पर्यात प्रभुपाद समजावतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे आनंद आहेत, अतिशय खालच्या स्तरापासून ते वरच्या स्तरापर्यंत. त्यातले खूप आनंद आहेत ते तीन गुणांमधले आनंद आहेत. तर आपले एक भक्त याबद्दल मध्ये सांगत होते तर ते थोडक्यात त्याच्या मुद्द्यातून माझ्या पण डोक्यात आले त्यामुळे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. तर या भौतिक जगातल्या तीन गुणांमधला जो काही तमोगुण किंवा अज्ञानातला जो आनंद आहे किंवा जे गीतेमध्ये भगवान सांगतात आसुर लोक जे आनंद प्राप्त करायचा प्रयत्न करतात जो सगळ्यात खालच्या स्तराचा आहे त्याला आसुरी आनंद म्हणतात. आणि हा आनंद एकदम अज्ञानामध्ये किंवा तमोगुणातल्या गोष्टी आहेत किंवा दुसऱ्यांना त्रास देऊन मिळणारा आनंद आहे आसुरी आनंद. आणि याचे अनेक उदाहरण आहेत शास्त्रामध्ये. जसं हिरण्यकशिपू आहे, म्हणजे या आनंदामध्ये स्वतःचा मुलगा येत होता तरी पण त्याला ठार मारण्यासाठी त्यांनी काय मागं पुढे बघितलं नाही. म्हणजे इतका हा आसुरी अघोरीचा आनंद आहे. आणि त्याचबरोबर रावण आहे, भरपूर अनेक जे काही आसुर आहेत ते याचं प्रतिनिधित्व करतात त्याला आसुरी आनंद म्हणतात. आणि त्यानंतर त्याच्यात थोडा वरचा आनंद आहे तो म्हणजे या भौतिक जगातला पृथ्वीवरचा त्याला पार्थिव सुख किंवा पार्थिव आनंद म्हणतात. खऱ्या अर्थानं याला आनंद म्हणू शकत नाही आसुरी सुख किंवा नंतर पार्थिव सुख आहे असं म्हणू शकतो. कारण आनंद हा शब्द फक्त आध्यात्मिक गोष्टीसाठीच लागू पडतो. आणि पार्थिव सुख म्हणजे या पृथ्वीवर जे काही भौतिक शरीर आहे त्याद्वारे आपण जे काही वेगळ्या प्रकारचा आनंद प्राप्त करायचा प्रयत्न करतो आपलं आपली इंद्रिय आणि मनाच्या द्वारे त्याला पार्थिव किंवा लौकिक याच्यामध्ये पण चौकात देतात. एक सुख भौतिक जे काही सुख आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि वेगवेगळ्या प्रकारचं आहेत एवढ्या वेगवेगळ्या 84 लाख श्रेणींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सुख प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि विशेष करून मनुष्य जीवनामध्ये पण आल्यानंतर आपण तेच सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला पार्थिव सुख असं म्हटलं जातं. आणि ज्या लोकांना वेदांवर विश्वास आहे हे पार्थिव सुख जे आहे ते पण रजगुण तमगुण याच्यामध्ये असतात. परंतु याच्या पुढे जाण्याचे काही लोक प्रयत्न करतात आणि ते काहीतरी सात्विक गोष्टी करतात किंवा कर्मकांड वगैरे करतात आणि याद्वारे याच्यापेक्षा वरचा आनंद किंवा सुख जे स्वर्गीय सुख आहे तर तो प्राप्त करण्याचा आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटतं की हे जे काही पार्थिव सुख आहे ते क्षणिक आहे, लगेच संपणार आहे हे त्यांना पण माहिती आहे. आणि त्यामुळे ते असा अमर्याद किंवा जास्त प्रमाणातला जो स्वर्गीय सुख आहे म्हणजे जास्त काळ टिकू शकतो त्याची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळे कर्मकांड आणि दान तप वगैरे करून. परंतु गीतेमध्ये पण सांगितलं आणि वेगवेगळ्या शास्त्रामध्ये पण सांगितलंय की हा जो काही हे सुख आहे स्वर्गीय सुख तर त्याचा पण नाश होत. लोकमिशन तिथे पण सांगितलं आणि त्याचबरोबर आ ब्रह्म भुवना लोका जरी ब्रह्म लोकापर्यंत जरी आपण गेलो स्वर्गाच्या पेक्षा पण अजून उच्च एक आहे ब्रह्मलोक किंवा सत्यलोक आहे तिथे जरी गेलो तरी पुनरावर्ती नो अर्जुना पुन्हा आपल्याला या जन्ममृत्यूच्या चक्रात पडायला लागेल. आणि म्हणून जे काही ज्ञानी लोक आहेत किंवा काही योगी लोक वगैरे त्यांना हे माहिती आहे त्यामुळे ते या भौतिक जगाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. आणि ते इथे सांगितलं त्याप्रमाणे ब्रह्मानंद किंवा जे कैवल्य ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, ज्याला सायुज्य मुक्ती पण म्हणतात. भगवंताचं तेज आहे त्यामध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करतात. आणि खूप वेळा आपले जे काही वेगवेगळे वैष्णव आचार्य आहेत ते पण हे जे काही वेगवेगळे किंवा ब्रह्मानंद आहे त्याची पण त्याची जो भक्तीच्या द्वारे आनंद मिळतो, ज्याला आता इथं प्रभुपाद म्हणतात तसं अधोक्षज आनंद किंवा वैकुंठ आनंद म्हणतात, तर त्याच्या तुलनेमध्ये जर हा ब्रह्मानंद बघितला तर अतिशय तुच्छ आहे. कारण जो काही भगवंतांचं जे पूर्ण व्यक्तित्व आहे आणि भगवंतांची सर्व ऐश्वर आहे त्यांच्या सानिध्यामध्ये हे सर्व काही आनंद हा सर्व आपल्याला आनंद मिळतो. जे काही पाच मुक्ती आहेत त्यातलं एक म्हणजे सायुज्य मुक्ती आणि बाकीच्या चार मुक्ती ज्या आहेत सामिप्य सारुप्य वगैरे त्यामध्ये खऱ्या अर्थानं हा जो काही वैकुंठातला आनंद आहे किंवा गोलोक आनंद कृष्णानंद ज्याला म्हणतात तर तो आपण ह्या भगवंतांच्या सानिध्यामध्ये प्राप्त करू शकतो. कारण भगवंतांच्या ऐश्वर आणि त्याचबरोबर भगवंतांच्या लीला आहेत त्यामध्ये आपण हा आनंद प्राप्त करू शकतो. आणि जरी ब्रह्मानंद त्याच्यापेक्षा अतिशय तुच्छ असला तरी पण आपण जे साधक भक्त आहेत आपल्याला या ब्रह्मानंदाचा पण अनुभव नाही किंवा स्वर्गीय सुख पण आपल्यासाठी खऱ्या अर्थानं आधी कधीतरी आपण आनंद घेतला असेल पण आता स्मरण नाही आपल्याला. परंतु हे स्वर्गीय सुख आहे किंवा ब्रह्मानंद आहे ते आपल्या या पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी आपण जरी साधना भक्ती करत असू तरी पण फार उच्च आहे. आपण जे काही वेगवेगळे आचार्य आहेत ते या स्वर्गीय सुखाबद्दल किंवा ब्रह्मानंदाबद्दल जे काही बोलतात तर त्यांच्या जे काही उक्ती आहेत श्लोक आहेत ते आपण सहजपणे म्हणून जातो कधी कधी. जसं प्रबोधानंद सरस्वती म्हणतात प्रसिद्ध श्लोक आहे कैवल्य नरे काय होते त्रिदिश पूर आकाश पुष्प आहे ते म्हणजे स्वर्गातलं सुख म्हणजे काल्पनिक आहे आकाश पुष्प किंवा काय म्हणतात घोडा डिंबा घोड्याच्या अंड्याप्रमाणे म्हणतात काल्पनिक आहे. आणि कैवल्य म्हणजे जे ब्रह्मानंद आहे ते नरकाप्रमाणे म्हणजे अशी तुलना करतात या आनंदाची. आणि त्याचबरोबर यमुनाचार्य जे स्वर्गीय किंवा पार्थिव सुखाची तुलना करतात आणि ते म्हणतात की जेव्हापासून मी या कृष्ण प्रेमाचा अनुभव घ्यायला लागलोय तर तेव्हापासून काय म्हणजे काय भौतिक सुख आहे तदवधी नारी संगमे स्मरे मानव भगवती मुख विकार तर मला एकदम काहीतरी कडवट गोष्ट खाल्ल्यासारखं वाटतं आणि मी थुंकतोय त्या विचारावर. परंतु आपण जर आपली स्थिती आणि आपली या वेगवेगळ्या स्तराशी तुलना करून बघितली तर आपण हे जे काय पार्थिव सुख भौतिक जगातलं सर्वश्रेष्ठ सुख आहे जे पारिवारिक सुख वगैरे त्याच्या पण पूर्णपणे पलीकडे गेलेलं नाही आणि त्याच्या पुढे आहे स्वर्गीय सुख आणि त्याच्या पुढे आहे ब्रह्मानंद. त्यामुळं आपण असंच म्हणू शकत नाही की हे एकदम तुच्छ आहे कैवल्य नरक आहे ते एकदम किंवा हे स्वर्गीय सुख एकदम तुच्छ आहे कारण आपण अजून त्याची झलक पण बघितलेली नाही. आणि म्हणून आपल्याला हे माहिती पाहिजे की हे यावरून एक कळतं की हे सुख जरी उच्च असलं तरी हे जे काही व्यक्ती आहेत प्रबोधन सरस्वती यमुनाचार्य वगैरे किंवा हे बाकीचे चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी ज्याला सहजपणे त्याचा त्याग करतात हे किती महान व्यक्ती आहेत हे कळतं आहे. आणि त्याचबरोबर हा भगवंतांच्या भक्तीतला आनंद आहे तो किती उच्च आहे ते पण आपल्याला कळतं. आणि त्याचबरोबर नम्रपणे आपल्याला हे पण कळतं की आपली स्थिती काय आणि आपल्याला अजून कुठपर्यंत मजल मारायची आहे ते पण आपल्याला कळतं. आणि म्हणून आपण हे जे काय वेगवेगळ्या प्रकारचे सुख आहेत त्याचे टप्पे आहेत तर ते कमीत कमी बौद्धिक स्तरावर तरी समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. जसं रूप गोस्वामी पण म्हणतात की कृष्ण या दोन शब्दामध्ये इतका दिव्य आनंद भरलेला आहे की मला लाखो कान लाखो जीवा पाहिजे आणि ते बाकीच्या सर्व गोष्टी विसरून जातात खान भूक आणि या सगळ्या गोष्टी. परंतु आपली स्थिती ती नाही आहे त्यामुळं आपण असं सहजपणे याला याची निंदा किंवा तुच्छ म्हणू शकत नाही आपण. त्यासाठी तो साक्षात्कार पाहिजे. आणि त्याचबरोबर जे काही स्वर्गीय सुख आहे किंवा देवतांना वगैरे पण आपण सहजपणे नावं ठेवू शकत नाही त्यासाठी कमीत कमी आपण हे जे काही उच्च सुख आहे जो आध्यात्मिक आनंद आहे तो पण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याचबरोबर आपली स्थिती काय आहे आणि हे महान आचार्य काय ते पण जाणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. परंतु आज याच्यानंतर जो काही थोडक्यात आपण चर्चा करणार आहे ते म्हणजे जरी हा आनंद आहे अधोक्षज आनंद किंवा गोलोक आनंद एवढा उच्च असला तरी पण या स्थितीमध्ये पण आपण त्या आनंदाचा अनुभव कसा घेऊ शकतो हे रहस्य आपल्याला आचार्य सांगतात किंवा चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने हे रहस्य आपल्या समोर प्रकट झालेलं आहे. तर आपली जरी स्थिती पूर्णपणे आपण तीन गुणांच्या बरोबर संघर्ष करतोय आणि तरी पण आपण हा जो काही उच्च आनंद आहे त्याचं प्राथमिक साक्षात्कार किंवा त्याचा अनुभव या स्थितीमध्ये साधना भक्तीच्या स्थितीमध्ये पण कसा काय करू शकतो, तर हे थोडक्यात बघायचं. तर याच तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की भगवंतांच्या या अनेक शक्ती आहेत, त्यापैकी एक शक्ती आहे ती म्हणजे अंतरंगा शक्ती किंवा आध्यात्मिक शक्ती, आपण आहे तटस्थ शक्ती, आणि ज्या शक्तीच्या तावडीत आपण पडलेलो ती बहिरंगा शक्ती माया शक्ती. तर त्यांच्याचबरोबर अंतरंगा शक्तीचे तीन भाग आहेत सांगितले प्रभुपादांनी, सौमित, संदिनी आणि लाधुनी, म्हणजे सच्चिदानंद, त्याचेच तीन भाग आहे सांगितलेले. तर सर्वश्रेष्ठ जी शक्ती आहे लाधिनी शक्ती, तर ती शक्ती आहे, ती शक्ती एकमात्र भगवंतांना आनंद देऊ शकते किंवा भगवंतांना आकर्षित करू शकते, जी भक्तीची आहे किंवा आध्यात्मिक शक्ती आहे. आणि त्यांचं मूर्तिमान स्वरूप म्हणजे राधारणी आहे किंवा त्यांची वेगवेगळी विस्तारित रूप आहे. आणि केवळ त्यांच्याच कृपेने किंवा आशीर्वादानं आपण या बहिरंगा शक्तीतून बाहेर येऊ शकतो आणि भगवंतांच्या नित्य सेवेमध्ये लागू शकतो. कारण ही तीन शाश्वत तत्व आहेत, भक्त आणि भगवान आणि त्यांना जोडणारी ही शक्ती म्हणजे भक्तीची शक्ती. जसं जीव आहे आणि परमात्मा आहे, आत्मा आणि परमात्मा आणि त्यांना जोडणारा योग म्हटलं जात आहे. आणि त्याचप्रमाणे जो काही भक्ताला भगवंताशी जोडतो त्याला सर्वोत्तम योग किंवा हे भक्तियोग असं म्हटलं जातं. आणि राधाराणी यांचे मूर्तिमान स्वरूप आहे. आणि आपण स्वतःहून भगवंतांना आकर्षित करू शकत नाही, कारण आपल्यामध्ये ती शक्ती नाही. जेव्हा आपण या भक्तीच्या किंवा अंतरंगा शक्तीचा आश्रय घेतो तेव्हाच मग त्या राधाराणीच्या किंवा अंतरंगा शक्तीच्या कृपेनेच आपण भगवंतांना आकर्षित करू शकतो. जेव्हा भगवंत भक्ताची या अल्लादिनी शक्तीचा आपण जेव्हा आश्रय घेतला तेव्हाच मग भगवंत आकर्षित होतात. नाहीतर कितीतरी आपण ध्यान योग ह्या वेगवेगळ्या गोष्टी केल्या तरी भगवंतांना आकर्षित करू शकत नाही. परंतु या स्तराला प्राथमिक आपल्या साधना भक्तीच्या स्तरामध्ये आपण डायरेक्ट जी काही राधाराणी आहेत त्यांचा आश्रय घेऊ शकत नाही, ते समजणं पण आपल्यासाठी अवघड आहे. आणि म्हणून जे काही भगवंत आहेत त्याचबरोबर त्यांचे जे काही प्रामाणिक प्रतिनिधी आहेत, गुरु किंवा आचार्य आहेत, तर त्यांचा आपण आश्रय घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे या स्तराला. आणि जर आपण त्यांचा आश्रय घेतला आणि या परंपरेद्वारे आपण गुरूंची कृपा प्राप्त केली तरच आपण भगवंतांची कृपा किंवा भगवंतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि त्यासाठी ही राधाराणीची कृपा मिळण्यासाठी भगवंतांचे जे काही प्रामाणिक प्रतिनिधी आहेत किंवा राधाराणी किंवा कृष्ण यांचे जे शुद्ध भक्त आहेत, आचार्य किंवा गुरु, त्यांच्या माध्यमातूनच आपण गेलं पाहिजे. हे आपण पण अनेक वेळा ऐकलं असेल, कारण भगवंतांना कोणी पण प्रत्यक्ष त्यांच्याकडे आलेला जास्त आवडत नाही. जे त्यांच्या या सेवकांच्या माध्यमातून जातात त्यांना ते सहजपणे जास्त कृपा देतात. कारण आता मध्ये पण कदमकानंद महाराज आलेले, ते पण सांगत होते की भगवंतांचा एक वीक पॉइंट आहे किंवा कमजोरी आहे भगवंतांची, आणि भक्तांना ती माहिती असते. आणि एखाद्या व्यक्तीला प्रसन्न करायचं असेल किंवा एखाद्या व्यक्तीला आपण नियंत्रणात आणायचं असेल तर त्याचे वीक पॉइंट माहिती पाहिजेत आपल्याला. तर भक्तांना माहिती असतात भगवंतांचे वीक पॉइंट काय आहेत. तर हे जे भक्त आहेत, भक्तांच्या प्रतीचं प्रेम किंवा वात्सल्य भगवंतांचे वीक पॉइंट किंवा कमजोरी आहे. आणि खूप जण कमजोरीचा गैरवापर करतात या जगामध्ये. कोणाचं जर काहीतरी विकनेस किंवा कुठल्या गोष्टीमध्ये कमकुवत असेल तर त्याचा गैरवापर केला जातो. परंतु भक्त भगवंतांची जे काही कमजोरी आहे किंवा काय म्हणतात त्याला, तर या भगवंतांचा जो वीक पॉइंट आहे त्याचा चांगल्या प्रकारे वापर करून घेतात. तशा प्रकारे तर भगवंत आपल्या भक्तांसाठी काही पण करायला तयार आहेत. भगवंत हे भक्त वत्सल आहेत, त्यामुळं जे साधक भक्त आहेत आपण अजून पूर्ण शुद्ध झालेलं नाही, तर त्यासाठी काय करायचं, हे जे काय भगवंतांचे भक्त आहेत त्यांची पूर्णपणे सेवा केली, त्यांना प्रसन्न केलं, तर मग भगवंत काय भेदभाव बघत नाहीत, लगेच पूर्ण सर्व काही आपल्याला प्रदान करतात. आणि आपण पण याचाच फायदा घ्यायचा, भगवंतांच्या या गुणाचा किंवा स्वभावाचा फायदा घ्यायचा. म्हणजे भगवंतांचे अतिशय प्रिय पार्षद आहेत, तर त्यांना आपण लगेचच प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून तर आचार्य उपासनम सांगितलेलं आहे, जे भगवंतांचे प्रामाणिक भक्त आहेत आचार्य, त्यांची आपण उपासना केली पाहिजे, आराधना केली पाहिजे, त्यांची पूर्णपणे सेवा केली पाहिजे. परंतु या भगवंतांचे जे काही प्रामाणिक प्रतिनिधी आहेत आचार्य, त्यांना पण आपण प्रत्यक्षपणे समजू शकत नाही किंवा त्यांची पण प्रत्यक्ष सेवा करणं तितकं असं सोपं नाही आहे. कारण गुरु किंवा आचार्य म्हणजे साक्षात भगवंतांचंच एक रूप आहे ते, आणि म्हणून तर भगवंत म्हणतात आचार्य महाविजयानी. आणि म्हणूनच जे गुरूंचे प्रतिनिधी आहेत आचार्यांचे प्रतिनिधी आहेत, जे वैष्णव आहेत, त्यांची आपण सेवा केली पाहिजे. आणि अशा वैष्णवांची सेवा केली तर वैष्णव प्रसन्न झाल्यानंतर मग गुरूंची पण कृपा आपल्याला प्राप्त होते, आणि गुरूंची कृपा प्राप्त झाल्यानंतर मग भगवंतांची कृपा प्राप्त होते. म्हणून आमचे भक्त सांगत होते की गुरु साधू शास्त्र किंवा आपण हरिहरायण त्याच्यामध्ये पण गातोय हरी गुरु वैष्णव भगवद्गीता, तर ही कृपा अशी वरून खाली येते, परंतु ही कृपा प्राप्त करण्यासाठी खालून असं वरती जायला पाहिजे. हरी आहेत भगवंत, त्यांची कृपा गुरु गुरूंच्याकडे येते, ती गुरूंची कृपा मग वैष्णवांकडे येते. आणि वैष्णव ती कृपा कशी देतात, ही गुरु वैष्णव भगवद्गीता आहेत, पुस्तक वितरण किंवा ज्ञान देऊन किंवा त्याद्वारे ही कृपा आपल्याला प्रदान करतात. आणि कृपा प्राप्त करायची असली तरी पण पहिल्यांदा शास्त्राद्वारे समजायचं की वैष्णव किती महान आहेत, आणि त्यानंतर मग वैष्णवांच्या कृपेने गुरूंची कृपा आणि मग भगवंताची कृपा. तर अशा माध्यमाने गेलं तर भगवंताची भगवंताची कृपा आपल्याला या परंपरेमध्ये सहज प्राप्त होऊ शकते. आणि आधीच्या काळात मध्ये पण प्रभुपादांच्या वेळी पण जे काही प्रभुपादांनी जे जीबीजीसीची स्थापना केलेली प्रमुख प्रभुपादांचे प्रतिनिधी किंवा जे मंदिराचे अध्यक्ष आहेत, तर त्यांना पण प्रभुपादांचे प्रतिनिधी म्हणून मानलं जायचं. आणि ते जे काही आज्ञा देतात ते प्रभुपादांची आज्ञा असं मानून सर्व काही आज्ञांचं पालन करायचं. आणि त्या काळी पण म्हणायचे की प्रभुपादांचे शिष्य पूर्वीच्या काळामध्ये जे हुकुमशाही वगैरे होती किंवा राजा प्रामाणिक जे राजर्षी वगैरे होते, तर त्यांना भगवंतांचे प्रतिनिधी मानलं जायचं किंवा देवतांचे प्रतिनिधी. आणि म्हटलं जायचं की किंग कॅन डू नो रॉंग, राजा काही पण चुकीचं करू शकत नाही, त्यांना आपण विचारू शकत नाही, जे काही राजांची आज्ञा ती पालन करायला पाहिजे. तर त्याप्रमाणे प्रभुपादांचे जे काही प्रतिनिधी किंवा मंदिराचे अध्यक्ष त्यांची आज्ञा त्याप्रमाणे पालन केली पाहिजे. कारण प्रभुपाद हे भगवंताचे प्रतिनिधी आहे आणि ते प्रभुपादांचे प्रतिनिधी आहेत. आणि असं ज्यांनी प्रामाणिकपणे केलं सर्व परिस्थितीत ते अजूनपर्यंत हरे कृष्ण संस्थेमध्ये टिकून आहेत. आणि हे जस्ट एक उदाहरण आहे. तर त्या प्रकारेच आपण जे काही भगवंतांची जे प्रतिनिधी आहेत गुरु किंवा वैष्णव यांची सेवा केली पाहिजे. आणि आजच्या या जे श्लोकामध्ये या ठिकाणी सांगितलंय की विदुर जे आहेत ते उद्धवांच्याकडे वेगवेगळ्या भक्तांची चौकशी करतात किंवा त्यांचं क्षेम कुशल कसे काय ते विचारतात. तर आपण पण या वैष्णवांची कृपा प्राप्त करण्यासाठी पहिलं तर वैष्णवांचं महत्व किंवा सत्संगाचं महत्व आहे ते जाणून घेतलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे या सत्संगामध्ये वैष्णवांची चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे. म्हणजे आपण सत्संगामध्ये येतो तर एक तर आहे की नुसती औपचारिकता म्हणून सत्संगामध्ये आलं तरी थोडा फायदा होईल, परंतु जर आपण पूर्णपणे या सत्संगाचा आश्रय घेतला तर आपल्याला जास्तीत जास्त कृपा प्राप्त होईल. आता जसं आपण वेगवेगळ्या ठिकाणी भागवतम प्रवचन किंवा वेगळ्या सत्संगामध्ये काही काही ठिकाणी हजेरी पण घेतली जाते किंवा काउन्सिलिंग मीटिंगला वगैरे हजेरी घेतली जाते, तुम्ही गेलो नाही तर माझी अब्सेंटी लागेल किंवा काय म्हणतील, अशा भीतीनं जरी आलं तरी पण ठीक आहे, थोडा फायदा होईल. परंतु याशिवाय दुसरा कोणताही माझ्याकडे आश्रय नाही आहे. हे वैष्णव किंवा त्यांच्यामध्ये जे काही कृष्ण कथा होते तीच एकमात्र गोष्ट मला याच्यातून भौतिक जगातून बाहेर काढू शकते. या माध्यमातून जर आपण गेलो एक दुसऱ्या वैष्णवांना प्रेरणा देण्यासाठी त्याचबरोबर वैष्णवांची सेवा करण्यासाठी जर गेलो तर जास्तीत जास्त फायदा होईल आपल्याला. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण या वैष्णवांच्या किंवा भक्त समाजामध्ये जेव्हा राहतो तर सत्संग म्हणजे नुसता काही थोड्या तासांसाठी नसतो की गुरुवारचा सत्संग संध्याकाळी किंवा संडे फिस्ट प्रोग्राम किंवा भागवतम. सत्संग म्हणजे आपण या भक्त समाजामध्येच राहतो कारण प्रभुपादांनी असं घर बांधलंय ज्यामध्ये पूर्ण जग राहू शकतं. सगळ्यांसाठी प्रभुपादांनी दरवाजे उघडे केलेत, पण त्यातल्या ज्या थोड्या लोकांनी या कृपेचा स्वीकार केलेला आहे असे जे लोक आहेत, तर असं आपलं एक मोठं कुटुंबच आहे. आणि आपण कुटुंबाशी संबंध काही तासांसाठी वगैरे असं ठेवत नाही. कुटुंबाच्या बरोबरचा संबंध हा नित्य असतो, जरी ऑफिसमध्ये असलो कुठं पण असलो तरी ते सर्व काही कुटुंबासाठी आपण करतो. तर तीच भावना या सत्संगामध्ये आपल्याकडे आपण जोपासली पाहिजे. आणि नेहमी एक तर गुरूंची आज्ञा आणि त्याचबरोबर वैष्णवांची सेवा ही आपल्या मनामध्ये आपण नेहमी सतत ठेवली पाहिजे. आणि इथं ज्या प्रकारे विदुरजी चौकशी करतात, तर जेव्हा आपण कुठल्या पण भक्तांना भेटू तर एक तर कृष्ण कथा तर करायचीच आपण, प्रजल तोळणे या गोष्टी टाळून, आणि त्याचबरोबर आपण त्या भक्ताशी संबंधितले बाकीचे भक्त आहेत तर त्यांच्याबद्दल चौकशी पण नित्य नियमानं केली पाहिजे. विशेष करून जेव्हा आपण वेगळ्या तीर्थयात्रेमध्ये भेटतो, काही काही भक्त देश विदेशचे दूर दूरचे भक्त येतात पुणे यात्रा किंवा वेगळ्या तीर्थयात्रेमध्ये, तर अशा वेळी ही स्वाभाविक सवय आपल्याला लागायला पाहिजे किंवा सवय आहेच, परंतु त्याबरोबर आपण वेगळ्या भक्तांच्या बद्दल विचारलं पाहिजे की हा भक्त कसा आहे, तो भक्त कसा आहे आणि त्याची भक्तीमध्ये प्रगती कशी काय होती आहे. तर या गोष्टी यामध्ये दोन महत्वाचे फायदे होतात. तर एक तर जर दुसरा भक्त असेल तो वरिष्ठ असेल तर जेव्हा तू चांगल्या प्रकारे भक्ती करतो तर आपल्याला प्रेरणा मिळते की हा इतक्या चांगल्या प्रकारे भक्ती करतो. आणि दुसरी म्हणजे जर तो भक्त कनिष्ठ असेल किंवा बरोबरचा असेल आणि त्याला काही भक्तीमध्ये समस्या येत असतील तर आपण मदतीची भावना ठेवली पाहिजे. जर वरिष्ठ असेल चांगल्या प्रकारे भक्ती करत असेल तर ती त्याच्याकडून शिकलं पाहिजे, प्रेरणा घेतली पाहिजे. आणि जर अशा भक्ताला काही समस्या वगैरे असं वाटत असेल किंवा आपल्याला समजलं तर आपण त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत किंवा प्रेरणा देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तर ही पण एक प्रकारची कृष्ण कथाच आहे. कारण मुद्दे रामदास स्वामी महाराज एकदा प्रवचनात सांगत होते, तोच त्यांचा मुद्दा श्रीदामा प्रभू रविवारच्या एका कार्यक्रमात सांगत होते की सत्संग म्हणजे काय. तर सत्संग म्हणजे अशा लोकांचं संमेलन आहे जे लोक म्हणजे साधारण नाही आहेत, जे अतिशय निवडक असे लोक आहेत. प्रत्येक वैष्णव म्हणजे अतिशय महत्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण भगवंतच सांगतात गीतेमध्ये की मनुष्याणां सहस्रेषु, हजारोंपैकी एक व्यक्ती भक्तीमध्ये रुची घेतो त्यापैकी अशा हजारोंपैकी एक व्यक्ती भक्तीमध्ये गंभीर होतो आणि भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतो. तर त्या दृष्टीनं जर हिशोब केला तर त्या सत्संगामध्ये साधना भक्ती करणारे जे शुद्ध नाही आहेत असे पण भक्त जर बघितले तर प्रत्येक भक्त म्हणजे लाखातून एक असा निवडलेला भक्त आहे आणि असा बुद्धिमान भक्त आहे. आणि हे काय बाहेरच्या जगाच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट लोक नाही आहेत, भगवंतांच्या दृष्टिकोनातून महत्वाचे लोक आहेत, म्हणजे लाखात एक असे. आणि आपण ज्या व्यक्तींच्या सत्संगामध्ये येतोय तर असे लोक म्हणजे लाखातून एक आहेत. कारण पिंपरी चिंचवड किंवा पुण्यामध्ये इतके लाखो लोक आहेत, त्यामध्ये निवडक असे भक्त आहेत. आणि त्याचबरोबर जे नवीन भक्त आहेत येण्याचा प्रयत्न करतात ते पण हजारातले एक आहेत. मनुष्याणां सहस्रेषु, संध्याकाळच्या महासत्संगाला वगैरे येतात ते. आणि त्यामुळं आपण अतिशय भाग्यवान, आपली जरी काही पात्रता नसली तरी पण आपल्याला हा सत्संग मिळतोय. आणि म्हणून हा सत्संग अतिशय गंभीरपणे आपण घेतला पाहिजे. आणि एकतर अपराध आणि या गोष्टी स्वतः टाळायच्या आणि दुसऱ्यांना पण त्या टाळण्यासाठी मदत करायची किंवा दुसऱ्यांची मदत घ्यायची. आणि त्याचबरोबर नित्यनेमानं भगवंताची कथा किंवा वैष्णवांच्या बद्दल चर्चा, कोणी कशी चांगली सेवा केली वगैरे याबद्दल आपण चर्चा करायला पाहिजे. आणि जर असं केल्यानंतर आपल्याला गुरु किंवा भगवंतांची कृपा किंवा नंतर या राधारानीची आणि कृष्णांची पण कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकते. आणि ही जी आराधना आहे या प्रकारची वैष्णव सेवेची जी आराधना आहे ती सर्वश्रेष्ठ आराधना आहे असं कोण म्हणतात. स्वतः भगवान शंकर आहेत ते पण असंच म्हणतात. ते स्वतः पार्वती देवींना सांगतात की आराधनानाम सर्वेशाम विष्णू आराधनाम परम. तर भगवान विष्णूंची आराधना ही सर्वश्रेष्ठ आहे. तर तसाम परतरम देवी तदीयानाम समर्चनम. पण ते पार्वतीला त्यांना सांगतात की या विष्णूची पूजा किंवा सेवा करण्यापेक्षा वैष्णवांची सेवा करणं हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि अशा जर वैष्णवांची सेवा किंवा याला आराधना असा शब्द दिलेला वापरलेला आहे. आणि आराधना आणि हा राधाराणीपासून शब्द येतो किंवा कारण ती सर्वश्रेष्ठ भगवंतांची आराधना करतात. आणि त्या राधाराणीची जर कृपा प्राप्त करायची असेल तर मग हे जे काय आचार्य उपासन किंवा आचार्यांची आराधना आणि मग वैष्णवांची आराधना हे करणं तितकंच महत्वाचं आहे. आणि असं केलं तरच तदीय आनाम समर्चन, तदीय म्हणजे भगवंतांचे जे प्रिय भक्त आहे अशांची जर सेवा केली तर मग आपल्याला भगवंतांची कृपा चांगल्या प्रकारे प्राप्त होऊ शकते. आणि एक शेवटचा मुद्दा, इथे शेवटच्या दोन ओळीमध्ये प्रभुपाद सांगतात की इथं जो काही युधान किंवा सात्यकी यानं अर्जुनाकडून ही विद्या प्राप्त करून ही उच्च गती प्राप्त केली. तर त्याच प्रकारे आपण पण जेव्हा भक्तांनी ही अशी उच्च गती प्राप्त केलेली आहे किंवा त्याच्यासाठी ज्यांना रुची आहे त्यांच्याकडून ह्या गोष्टी शिकल्या पाहिजेत, भक्ती किंवा सेवा या सर्व कशा करायच्या. आणि त्यांच्या कृपेनं आपल्याला मग अशी उच्च गती प्राप्त होईल. आणि जसं मी आधी म्हटलं की वैष्णवांची सेवा आणि ही प्रामाणिकपणे आणि हृदयापासून झाली पाहिजे. नुसते औपचारिकता किंवा बाहेरून दाखवणं आहे तसं एवढं अवघड नाही, सोपं आहे. कारण खूप वेळा आपण वैष्णवांच्या संगतीमध्ये असल्यानंतर चेष्टेमध्ये वगैरे पण चरणधुळ घेणं किंवा महाप्रसाद वगैरे या गोष्टी चालतात. आणि त्या गोष्टी पण तेवढ्या काही चुकीच्या नाही आहेत, परंतु नुसत्या तिथेपर्यंतच आपण मर्यादित राहता कामाने. खऱ्या अर्थानं हृदयापासून जे काही संबंध प्रस्थापित करणं किंवा सेवा करणं या पण गोष्टी वाढवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा प्रकारे प्रामाणिक मदत करण्याची भावना जर आपण दाखवली तर हे जे काही वैष्णवांमधलं जे प्रेमाचा संबंध आहे तर ही खऱ्या अर्थानं कृष्ण प्रेमाची जी प्राथमिक साक्षात्कार किंवा प्राथमिक पायरी आहे. आणि त्यानंतर मग आपण ह्या वैष्णवांच्या संगतीमध्ये उच्च आनंद प्राप्त केला तर मग जे काय पार्थिव सुख आहे किंवा जे काय स्वर्गीय सुख आणि ब्रह्मानंद याच्या पलीकडे पण आपण जाऊ शकतो एवढी या सत्संगामध्ये किंवा या सेवेमध्ये शक्ती. हरे कृष्ण. नमस्कार.